हॅलो सरवणे सर, नमस्कार सर. आम्ही गुजरात बोलतोय आर्यवर्त मधून. हा सर, म्हटलं की तुमचे रिलेटिव्ह येणार होते पुण्यावरून, ते आलेत का?
नाही ना सर, ते मुंबईला असतात.
ओके बरं,
त्याच्याशी तुमचा फोन झाला त्या दिवशी नंतर वाटत गेली.
ओके,
त्याच्यामुळे आले तर आपण भेट
करू. ओके, तरी त्यांचं टेंटेटिव्ह प्लॅनिंग कधीच आहे यायचं? त्यांचं यायचं प्लॅनिंग कधीच आहे? म्हणजे
गाडीच्या हिशोब, फोर व्हीलरच्या हिशोबाने तर त्यांना यायच्या हिशोबाने आहे, पण मग ते एखादं सॅटरडे संडे बघून ते येत असतात.